ध्यानम् हस्तद्वयेन कमले धारयन्तीं स्वलीलया हारनूपुरसंयुक्तां महालक्ष्मीं विचिन्तयेत् कौशेयपीतवसनां अरविन्दनेत्रां पद्मद्वयाभयवरोद्यत पद्महस्तां उद्यच्छतार्कसदृशां परमाङ्कसंस्थां ध्यायेत् विधीषणत पादयुगां जनित्रीं श्रीलक्ष्मी कमलधारिण्यै सिंहवाहिन्यै स्वाहा पीतवस्त्रां सुवर्णाङ्गीं पद्महस्तद्वयान्वितां लक्ष्मीं ध्यायेत्वेति मन्त्रेण स भवेत् पृथिवीपतिः मातुलुङ्गगदकेटे पाणौ पात्रं च बिभ्रति वागलिङ्गं च मानं च बिभ्रति नृपमूर्धनि ज्वलाङ्गीं बीजापूरं कनककलशं हेमपद्मं दधानाम् आद्यां शक्तिं सकलजननीं सर्वमाङ्गल्ययुक्तां श्रीमत्सौभाग्यजननीं स्तौमि लक्ष्मीं सनातनीं सर्वकामफलावाप्ति साधनैक सुखावहां स्मरामि नित्यं देवेशि त्वया प्रेरितमानसः त्वदाज्ञां शिरसा धृत्वा भजामि परमेश्वरी सुखदां महाश्रियं समस्तकल्याणकरी महाश्रियं समस्तसौभाग्यकरी महाश्रियं भजाम्यहं ज्ञानकरीं महाश्रियं विज्ञानसम्पत्सुखदां महाश्रियं विचित्रवाग्भूतिकरीं मनोरमां अनन्तसौभाग्यसुखप्रदायिनीं नमाम्यहं भूतिकरीं हरिप्रियां समस्तभूतान्तरसंस्थितात्वं समस्तभक्तेश्वरि विश्वरूपे तन्नास्ति यद्वद्व्यतिरिक्तवस्तु त्वत्पादपद्मं प्रणमाम्यहं श्रीः दारिद्र्यदुःखौ गतमो निहन्त्रि त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व दीनातिविच्छेदनहेतुभूतैः कृपाकटाक्षीरभिषिञ्च मां श्रीः विष्णुस्तुतिपरां लक्ष्मीं स्वर्णवर्णस्तुतिप्रियां व वरदाभयदां देवीं वन्दे त्वां कमलेक्षणे अम्ब प्रसीद करुणा परिपूर्ण दृष्ट्या मां त्वत्कृपा द्रविणगेहमिमं कुरुष्व आलोकय प्रणत हृद्गत शोकहन्त्री त्वत्पाद पद्मयुगलं प्रणमाम्यहं श्रीः शान्ते नमोस्तु शरणागत रक्षणायै कान्त्यै नमोस्तु कमनीय गुणाश्रयायै शान्त्यै नमोस्तु दुरित क्षय कारणायै धात्री नमोस्तु धनधान्य समृद्धिदायै शक्त्यै नमोस्तु शशिशेखर संस्थितायै रत्यै नमोस्तु रजनीकर सोदरायै भक्त्यै नमोस्तु भवसागर तारकायै मत्यै नमोस्तु मधुसूदन वल्लभायै लक्ष्म्यै नमोस्तु शुभलक्षणलक्षितायै सिद्धै नमोस्तु सुरसिद्धसुपूजितायै धृत्यै नमोस्तु मम दुर्गतिभञ्जनायै गत्यै नमोस्तु वरसद्गतिदायकायै देव्यै नमोस्तु दिवि देवगणार्चितायै भूत्यै नमोस्तु भुवनार्तिविनाशकायै शान्त्यै नमोस्तु धरणीधरवल्लभायै पुष्ट्यै नमोस्तु पुरुषोत्तमवत्सलायै सुतीव्रदारिद्र्यतमोपहन्त्र्यै नमोस्तु ते सर्वभयापहन्त्र्यै श्रीविष्णुवक्षस्थलसंस्थितायै नमो नमः सर्वविभूतिदायै जयतु जयतु लक्ष्मीः लक्षणालङ्कृताङ्गी जयतु जयतु पद्मा पद्मसद्माभिवन्द्या जयतु जयतु विद्या विष्णुवामाकसंस्था जयतु जयतु सम्यक् सर्वसम्पत्करा श्रीः जयतु जयतु देवी देवसङ्घाभिपूज्या जयतु जयतु भद्रा भार्गवी भाग्यरूपा जयतु जयतु नित्या निर्मलज्ञानवेद्या जयतु जयतु सत्या सर्वभूतान्तरस्था जयतु जयतु रम्या रत्नगर्भान्तरस्था जयतु जयतु शुद्धा शुद्धजाम्बूनदाभा जयतु जयतु कान्ता कान्तिमद्भासिताङ्गी जयतु जयतु शान्ता शीघ्रमागच्छ सौम्ये यस्याः कलायाः कमलोद्भवाद्या रुद्राश्च शक्रप्रमुखाश्च देवाः जीवन्ति सर्वेऽपि सशक्तयस्ते प्रभुत्वमाप्ताः परमायुषस्ते लिलेकनिटिले विधिर्मम लिपिं विसृज्यान्तरम् त्वया विलिखितव्यमेतदिति तत्फलप्राप्तये तदन्तिकफलस्फुटम् कमलवासिनि श्रीरिमां समर्पय समुद्रिकां सकलभाग्य संसूचिकां
ममाग्रतस्त्वं परं
पदं श्रीर्भव सुप्रसन्ना मय्यच्युतेन प्रविशादि लक्ष्मीः श्रीवैकुण्ठस्थिते लक्ष्मी समागच्छ ममाग्रतः नारायणेन सह मां कृपादृष्ट्यावलोकय सत्यलोकस्थिते लक्ष्मी त्वं ममागच्छ सन्निधिं वासुदेवेन सहिता प्रसीद वरदा भव श्वेतद्वीपस्थिते लक्ष्मी शीघ्रमागच्छ सुव्रते विष्णुना जगन्मातः प्रसीद मे क्षीराम्बुदिस्थिते लक्ष्मी समागच्छ समाधवे त्वत्कृपादृष्टिसुधया सततं मां विलोकय रत्नगर्भस्थिते लक्ष्मी परिपूर्ण समागच्छ समागच्छ स्थित्वाशु पुरतो मम स्थिरा भव महालक्ष्मी निश्चला भव निर्मले प्रसन्न कमले देवी प्रसन्न हृदया भव श्रीधरे श्री महालक्ष्मी त्वदन्तस्थं महा शीघ्रमुद्धृत्य पुरतः प्रदर्शय समर्पय वसुन्धरे श्रीवसुदे वसुदोग्रि कृपामयी त्वत्कुक्षिगत सर्वस्वं शीघ्रं मे संप्रदर्शय विष्णुप्रिये रत्नगर्भे फलदे शिवे त्वद्गर्भगत हेमादीन् संप्रदर्शय दर्शय रसातलगते लक्ष्मी शीघ्रमागच्छ मे पुरः न जाने परमं रूपं मातर्मे संप्रदर्शय आविर्भव मनोवेगात् शीघ्रमागच्छ मे पुरः मा वत्स भैरिहेत्युक्त्वा कामं गौरिव रक्ष मां देवि शीघ्रं ममागच्छ धरणी गर्भसंस्थिते मातस्त्वद्भृत्यभृत्योऽहं मृगये त्वां कुतूहलात् उत्तिष्ठ जागृहि मयि समुत्तिष्ठ सुजागृहि अक्षय्यान् हेमकलशान् सुवर्णेन सुपूरितान् निक्षेपान्मे समाकृष्य समुद्रित्य ममाग्रतः समुन्नतानना भूत्वा सम्यग्देहि धरातलात् मत्सन्निधिं समागच्छ मदाहित कृपारसा प्रसीद श्रेयसां दोग्ध्री लक्ष्मीर्मे नयनाग्रतः अत्रोपविश्य लक्ष्मी त्वं स्थिरा भव हिरण्मयी सुस्थिरा भव सम्प्रीत्या प्रसन्ना वरदा भव आनीतांस्तु त्वया देवी निधीन् वै सम्प्रदर्शय अध्यक्षणेन सहसा दत्त्वा संरक्ष मां सदा मयि तिष्ट तथा नित्यं यथेन्द्रादिषु तिष्ठसि अभयं कुरु मे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते समागच्छ महालक्ष्मी शुद्ध जाम्बूनदस्ति ते प्रसीद पुरत स्थित्वा प्रणतं मां विलोकय लक्ष्मीर्भुवं गता भासि यत्र यत्र हिरण्मयी तत्र तत्र स्थिता त्वं मे तव रूपं प्रदर्शय क्रीडन्ति बहुधा भूमौ परिपूर्णकृपामयी मम मूर्धनिते हस्तम् अविलम्बितम् अर्पय फलभाग्योदये लक्ष्मी समस्तपुरवासिनी प्रसीद मे महालक्ष्मी परिपूर्ण मनोरथे अयोध्यादिषु सर्वेषु नगरेषु समास्थिते वैभवैर्विविधैः युक्तैः समागच्छ मुदान्विते समागच्छ समागच्छ ममाग्रे भव सुस्थिरया करुणारसनिष्यन्द नेत्रद्वयविलासिनी सन्निदत्स्व महालक्ष्मी त्वत्पाणिं मम मस्तके करुणासुधया मां त्वमभिषिच्य स्थिरं कुरु सर्वराजगृहे लक्ष्मी समागच्छ बलान्विते स्थित्वा आशु पुरतो मेद्य प्रसादेन अभयं कुरु सादरं मस्तके हस्तं मम त्वं कृपया अर्पय सर्वराजस्थिते लक्ष्मी त्वत्कला मयि तिष्ठतु आद्यादि श्रीमहालक्ष्मी विष्णुवामाङ्क संस्थिते प्रत्यक्षं कुरु मे रूपं रक्ष मां शरणागतम् प्रसीद मे महालक्ष्मी सुप्रसीद महाशिवे अचला भव सुप्रीता सुस्थिरा भवमद्गृहे यावत् तिष्ठति वेदाश्च यावच्चन्द्रदिवाकरो यावद्विष्णुश्च यावत्त्वं तावत्कुरु कृपां मयि चान्द्रीकला यथा शुक्ले वर्धते सा दिने दिने तथा दयाते मय्येव वर्धतामभिवर्धताम् यथा वैकुण्ठनगरे यथा वै क्षीरसागरे तथा मद्भवने तिष्ठ स्थिरं श्रीविष्णुना सह योगिनां हृदये नित्यं यथा तिष्ठसि विष्णुना तथा मद्भवने तिष्ठ स्थिरं श्रीविष्णुना सह नारायणस्य हृदये भवति यथास्ते नारायणोऽपि तव हृत्कमले यदास्ते नारायणस्त्वमपि नित्यविभूय तथैव तौ तिष्ठतां हृदि ममापि दयान्वितौ श्रीः विज्ञानवृद्धिम् हृदये कुरु श्रीः सौभाग्यवृद्धिम् कुरु मे गृहे श्रीः दयासुवृष्टिम् कुरुताम् मयि श्रीः सुवर्णवृष्टिम् कुरु मे करे श्रीः नमाम् त्यजेथाः शितकल्पवल्लि सद्भक्तिचिन्ता सुप्रसन्ने गृहे कळत्रेषु च पुत्रवर्गे पापिनाम् अहमेकाग्रोम् दयालूनां त्वमग्रणीः दयनीयो मदन्योऽस्ति तव कोऽत्र जगत्त्रये विधिनाहं न सृष्टश्चेत् न स्यात् तव दयालुताम् आमयो वा न सृष्टश्चेत् औषधस्य वृथोदयः कृपा मदग्रजा किं तेऽहं किं वा तदग्रजः विचार्य देहि मे वित्तम् तव देवि दयानिधे माता पिता त्वं गुरुसद्गतिश्रीः त्वमेव सज्जीवन हेतुभूता अन्यां न मन्ये जगदेकनाथे त्वामेव सर्वं मम देवि सत्यम् आद्यादिलक्ष्मीर्भव सुप्रसन्ना विशुद्ध विज्ञान सुखैकदोग्द्रि अज्ञानहन्त्री त्रिगुणातिरिक्ता प्रज्ञाननेत्री भव सुप्रसन्ना अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं सुष्टु सुवाक्यदायिनी ममैव जिह्वाग्रसुरङ्गवर्तिनी भव प्रसन्ना वदने च मे श्रीः समस्तसम्पत्सु विराजमाना समस्ततेजस्सु विभासमाना विष्णुप्रिये त्वं भव दीप्यमाना वाग्देवता मे वदने प्रसन्ना सर्वप्रदर्शे सकलार्तदे त्वं प्रभासुलावण्यदयाप्रदोग्द्री सुवर्णदे त्वं सुमुखी भव श्रीः हिरण्मयी मे नयने प्रसन्ना सर्वार्थदा सर्वजगत्प्रसूतिः सर्वेश्वरी सर्वभयापहन्त्री सर्वोन्नता त्वं सुमुखी च नः श्रीः हिरण्मयी मे भव सुप्रसन्ना समस्तविघ्नौघ विनाशकारिणे समस्तभक्तोद्धरणे विचक्षणा अनन्तसम्मोद सुखप्रदायिनी हिरण्मयी मे नयने प्रसन्ना देवि प्रसीद दयनीयतमाय मह्यम् देवाधिनाथ भव देवगणादिवन्द्ये मातस्तथैव भव सन्निहिता दृशोर्मे पत्या समुं मम मुखे भव सुप्रसन्ना मा वत्स भैरभयदानकरोऽर्पितस्ते मौनौ ममेति मयि दीनजनानुकम्पे मातः समर्पय मुदा करुणाकटाक्षम् माङ्गल्यबीजमिह नः सृज जन्म मातः ॐ ಭವನಿಧಿಸ್ತ್ವಮೇವೇಂದಿರೆ ಭವೇತ್ತವ ದಯಾ ರಸೋ ರಸರಸಾಯನ ಚಾನ್ವಹಂ ಮುಖಂ ತವ ಕಲಾನಿಧಿರ್ ವಿವಿಧ ವಾಂಚಿತಾರ್ಥಪ್ರದಂ ಯಥಾ ರಸಸ್ಪರ್ಶನತೋ ಯಸೋಪಿ ಸುವರ್ಣತಾ ಸ್ಯಾತ್ ಕಮಲೇ ತಥಾ ತೇ ಕಟಾಕ್ಷ ಸಂಸ್ಪರ್ಶನತೋ ಜನಾನಾಂ ಅಮಂಗಲಾನಾಮಪಿ ಮಂಗಲತ್ವಂ ದೇಹೀತಿ ನಾಸ್ತೀತಿ ವಚಃ ಪ್ರವೇಶಾದ್ಭೀತೋ ರಮೇ ತ್ವಾಂ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಅತಃ ಸದಾಸ್ಮಿನ್ ಅಭಯಪ್ರದಾತ್ವಂ ಸಹೈವ ಪತ್ಯಾ ಮಮ ಸನ್ನಿಧೇಹಿ ಕಲ್ಪದ್ರುಮೇಣ ಮಣಿನಾ ಸಹಿತಾಸುರಭ್ಯಾ ಶ್ರೀಸ್ತೇ ಕಲಾಮಯಿ ರಸೇನ ರಸಾಯನೇನ ಆಸ್ತಾಮತೋ ಮಮ ಚ ಧೃಕ್ಕರ ಪಾಣಿಪಾದಸ್ಪೃಷ್ಟ್ಯಾ ಸುವರ್ಣವಪುಷಃ ಸ್ಥಿರಜಂಗಮಾಃ ಸ್ಯುಃ ಆದ್ಯಾದಿ ವಿಷ್ಣೋ ಸ್ಥಿರಧರ್ಮಪತ್ನಿ ತ್ವಮಂಬ ಪತ್ಯಾ ಮಮ ಸನ್ನಿಧೇಹಿ ಆದ್ಯಾದಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ತ್ವದನುಗ್ರಹೇಣ ಪದೇ ಪದೇ ಮೇ ನಿಧಿ ದರ್ಶನಂ ಸ್ಯಾತ್ ಆದ್ಯಾದಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೃದಯಂ ಪಠೇತ್ಯಃ ಸರಾಜ್ಯಲಕ್ಷ್ಮೀಂ ಅಚಲಾಂ ತನೋತಿ ಮಹಾದರಿದ್ರೋಪಿ ಭವೇತ್ ಧನಾಢ್ಯಃ ತದನ್ವಯೇ ಶ್ರೀಃ ಸ್ಥಿರತಾಂ ಪ್ರಯಾತಿ ಯಸ್ಯ ಸ್ಮರಣ ಮಾತ್ರೇಣ ತುಷ್ಟಾ ಸ್ಯಾದ್ ವಿಷ್ಣುವಲ್ಲಭಾ ತಸ್ಯಾಭೀಷ್ಟಂ ದದಾತ್ಯಾಶು ತಂ ಪಾಲಯತಿ ಪುತ್ರವತ್ ಇದಂ ರಹಸ್ಯಂ ಹೃದಯಂ ಸರ್ವಕಾಮಫಲಪ್ರದಂ ಜಪ ಪಂಚಸಹಸ್ರಂ ತು ಪುರಶ್ಚರಣಮುಚ್ಯತೆ ತ್ರಿಕಾಲಂ ಏಕಕಾಲಂ ವಾ ನರೋ ಭಕ್ತಿ ಸಮನ್ವಿತಃ ಯಃ ಪಠೇತ್ ಶೃಣುಯಾದ್ವಾಪಿ ಸಯಾತಿ ಪರಮಾಂ ಶ್ರಿಯಂ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಂ ಸಮುದ್ದಿಶ್ಯ ನಿಶಿ ಭಾರ್ಗವವಾಸರೆ ಇದಂ ಶ್ರೀ ಹೃದಯಂ ಜಪ್ತ್ವಾ ಪಂಚವಾರಂ ಧನೀ ಭವೇತ್ ಅನೇನ ಹೃದಯೇನಾನ್ನಂ ಗರ್ಭಿಣ್ಯಾ ಅಭಿಮಂತ್ರಿತಂ ದದಾತಿ ತತ್ಕುಲೇ ಪುತ್ರೋ ಜಾಯತೆ ಶ್ರೀಪತಿಃ ಸ್ವಯಂ ನರೇಣಾಪ್ಯಥವಾ ನಾರ್ಯಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೃದಯ ಮಂತ್ರಿತೇ ಜಲೇ ಪೀತೇ ಚ ತದ್ವಂಶೇ ಮಂದಭಾಗ್ಯೋ ನ ಜಾಯತೆ ಯ ಆಶ್ವಯುಂ ಮಾಸಿ ಚ ಶುಕ್ಲಪಕ್ಷೇ ರಮೋತ್ಸವೇ ಸನ್ನಿಹಿತೇ ಚ ಭಕ್ತ್ಯಾ ಪಠೇತ್ಯಥೈಕೋತ್ತರವಾರ ವೃದ್ಧ್ಯಾ ಲಭೇತ ಸೌವರ್ಣಮಯೀ ಸುವೃಷ್ಟಿಂ ಯಯೇಕ ಭಕ್ತ್ಯಾನ್ವಹಮೇಕ ವರ್ಷಂ ವಿಶುದ್ಧದೀಃ ಸಪ್ತತಿವಾರ ಜಾಪಿ ಸಮಂದ ಭಾಗ್ಯೋಪಿ ರಮಾಕಟಾಕ್ಷಾತ್ ಭವೇತ್ ಸಹಸ್ರಾಕ್ಷ ಶತಾಧಿಕ ಶ್ರೀಶಾಂಗ್ರಿಭಕ್ತಿಂ ಹರಿದಾಸ ದಾಸ್ಯಂ ಪ್ರಸನ್ನ ಮಂತ್ರಾರ್ಥ ದೃಢೈಕ ನಿಷ್ಠಾಂ ಗುರೋಃ ಸ್ಮೃತಿಂ ನಿರ್ಮಲಬೋಧ ಬುದ್ಧಿಂ ಪ್ರದೇಹಿ ಮಾತಃ ಪರಮಂ ಪದಂ ಶ್ರೀಃ ಪೃಥ್ವೀಪತಿತ್ವಂ ಪುರು ज्योतमत्वं विभूतिवासं विविधार्थसिद्धिं सम्पूर्णकीर्तिं बहुवर्षभोगं प्रदेहि मे लक्ष्मी पुनः पुनस्त्वं वादार्थसिद्धिं बहुलोकवश्यं वयस्थिरत्वं गलनासुभोगं पात्रादिलब्धिं सकलार्थसिद्धिं प्रदेहि मे भार्गवी जन्मजन्मनि सुवर्णवृद्धिं कुरु मे गृहेश्वीः सुधान्यवृद्धिं कुरु मे गृहेश्वीः कल्याणवृद्धिं कुरु मे गृहेश्वीः विभूतिवृद्धिं कुरु मे गृहेश्वीः ॐ यम् हम् ब्रतीं स्वर्णपात्रं भर्त्रायुक्तां मुहुरभयदा मह्यमय्यच्युतश्री इति अथर्वरहस्ये उत्तरभागे आद्यादिश्री महालक्ष्मी हृदयस्तोत्रं सम्पूर्णम्।